गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आदिवीन काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी। वसे अंतरी स्वामी शक्ति करू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी। शक्य ही शक्य करतील स्वामी। निशंक होई रे मना निर्भय होई जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आदिवीन काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी। से अंतर जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी मगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी शक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी बळ तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आदिवीन काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी से अंतरी स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आदिवीन काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी से अंतरी स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी मगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी। असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी.
नित्य आहे
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आदिवीन काळ ही नाने त्याला परलोक ही ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी से अंतरी स्वामी शक्ति करू दे जगी जन्म मृत्यु असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी शक्य ही शक्य करतील स्वामी।